निर्गम अध्याय 37। बसालेलने पाभरीच्या लाकडाचा एक कोश बनवला, तो अडीच हात लांब, दीड हात रुंद व दीड हात उंच होता। त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढवला आणि त्या सभोवती सोन्याचा कंगोरा केला। त्याच्या चारही पायांना लावण्यासाठी त्याने सोन्याच्या चार कड्या ओतून एका बाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावल्या। त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते शुद्ध सोन्याने मढवले। कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले। नंतर त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले। ते अडीच हात लांब व दीड हात रुंद होते। बसालेलने सोने घडवून दोन करूब बनवले। ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनवले। त्याने एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसऱ्या टोकासाठी बनवला। करूब व दयासन अखंड असून ते त्याने दोन्ही टोकांना बनवले। त्या करुबांचे पंख वर असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते। त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती। त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले। ते दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होते। त्याने ते शुद्ध सोन्याने मढवले व त्या सभोवती सोन्याचा कंगोरा केला आणि त्याने त्याच्यासाठी चार बोटे रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला। त्याच्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून तयार केल्या व त्याच्या चारही पायावरच्या चार कोपऱ्यांना त्या लावल्या। या गोल कड्या त्या पाळीजवळ ठेवल्या। त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या। मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढवले। नंतर त्याने मेजावरची पात्रे म्हणजे तबके, धूप पात्रे, सुरया व पेयारपणे ओतण्यासाठी कटोरी ही सर्व शुद्ध सोन्याची बनवली। त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनवला। हा दीपवृक्ष त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडवली। या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या। प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या बोंडा फुलासह केल्या आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामांच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या बोंडा फुलासारख्या केल्या। दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती। दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोंडा फुलासह चार वाट्या होत्या। या दीपवृक्षामधून निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा आणि त्यांच्या खाली असलेले प्रत्येकी एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची होती। शाखा व फुले असलेला हा संपूर्ण दीपवृक्ष शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यातून घडवलेला होता। त्याने त्या दीपवृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या। त्याने तो दीपवृक्ष व त्याचे बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार शुद्ध सोन्याची बनवली। मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली। ती एक हात लांब, एक हात रुंद व दोन हात उंच अशी चौरस होती, तिची शिंगे अंगचीच होती. त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चारही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला. वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता त्याने सोन्याच्या दोन दोन गोल कड्या करून त्या कंगोऱ्याच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना लावल्या. त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले. नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांध्याच्या कृतीप्रमाणे केला.